नमस्कार. आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबर विभागावरवी राजश्री कामत तुमकां राष्ट्र खबरो दिता. ह्यो आसात काय मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज उत्तर प्रदेश आनी मध्य प्रदेशाक भेट दितले. मोदी सरकार पुराय ताकदीन ड्रग्स कार्टेल नष्ट करता अशें केंद्र गृहमंत्री अमित शाह हांणी म्हळां. 26-11 मुंबयच्या आतंकवादी हल्ल्याचो मास्टर माइंड तहवूर हुसेन राणाक भारतात हाडलो. स्लोवाकियेंत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांका मानाची डॉक्टरेट पदवी प्रदान केली. आयपीएल T20 क्रिकेटांत दिल्ली कॅपिटल्सान काल राती रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूक 6 विकेटींनी हारायले. आता पुराय खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज उत्तर प्रदेश आनी मध्य प्रदेशाक भेट दितले. उत्तर प्रदेशातल्या वाराणसीत 3,880 कोटी रुपया परस चड मोलाच्या वेगवेगळ्या उदरगत प्रकल्पांची बुनयाद घालतले आनी उक्तावण करतले. ह्या प्रकल्पात वाराणसीत मुळावी बांदावळ उदरगत आनी रस्ते जोडणी हांचो आस्पाव जाता. ह्या निमतान प्रधानमंत्री वाराणसी रिंग रोड आनी सारनाथ हांच्या मदल्या रस्त्याची पुलाची बुनयाद घालतले. शारांतल्या भिकारीपूर आनी मंडुवाडी क्रॉसिंगाचेर उड्डाण पूल आनी वाराणसी आंतरराष्ट्रीय विमानतळार राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 31 980 कोटी रुपया परस चड मोलाचो महामार्ग अंडरपास रोड बोगद्याची बुनयाद घालतले. उपरांत प्रधानमंत्री मध्य प्रदेशात इसगडातल्या गुरुजी महाराज देवळात दर्शन आनी पुजा करतले. तशेंच आनंदपूर धाम हांगाच्या भौशीक कार्यावळीत वांटो घेतले आनी ह्या निमतान मेळाव्यात उलयतले. मोदी सरकार पुराय ताकदीन ड्रग्स कार्टेल नष्ट करता अशें केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हांणी म्हळां. एजन्सीच्या यत्नांची तोखणाय करून सोशल मिडिया पोस्टात शाह हांणी सांगले की ड्रग्स मुक्त भारत निर्माण करपाच्या दृष्टीकोनातल्यान देशातल्या एजन्सींनी ड्रग्स कार्टेलाचेर व्हडा प्रमाणात कारवाय केल्या आनी 24.32 कोटी रुपया मोलांची 30.4 किलो गुळयो जप्त केल्यात. जाल्यार आसामात 3 जणांक अटक केल्या. 2008 वर्सा जाल्ल्या आतंकवादी हल्ल्या फाटल्यान आशिल्ल्या प्रमुख सुत्रधाराक न्यायालयात हाडपा खातीर वर्सान वर्सा सतत आनी एकवटीत यत्न केल्या उपरांत काल राती राष्ट्रीय तपास एजन्सीन म्हळ्यार एनआयएन 26-11 मुंबयच्या आतंकवादी हल्ल्याचो मास्टर माइंड तहवूर हुसेन राणाचे प्रत्यार्पण सुरक्षीत आनी यशस्वीपणान मेळ्ळे. ताका घेवन काल सांजवेळार दिल्लीच्या पालम विमानतळार एक खाशेले विमान देंवले. भारत अमेरिका प्रत्यार्पण कबलाती खाला सुरू केल्ले कारवाई प्रमाण राणाक अमेरिकेत न्यायालयीन कादयेंत दवरिल्लो. निमाणे कडेन सगळ्या कायदेशीर साधनांचो वापर करून कारवाय स्थगीत करपाक राणा हाचे सगळे यत्न सोपल्या उपरांत निमाणें प्रत्यार्पण जाल्ल्याचें एनआयएन सांगले. नवी दिल्लीत पावल्या उपरांत थोड्याच वेळान राष्ट्रीय तपास एजन्सीन ताका औपचारीक अटक केली. मूळच्या पाकिस्तानी वंशाच्या कॅनेडियन नागरीक राणाक वैजकीय तपासणे खातीर व्हरून काल राती पटियाला हाऊस कोर्टात एनआयएच्या खाशेल्या न्यायाधीशा मुखार हाजीर केलो. न्यायालयान ताका 18 दीस राष्ट्रीय तपास एजन्सीच्या कादयेंत धाडला. मजगती अमेरिकेन तहवूर राणाक भारताक प्रत्यार्पण केल्या उपरांत अमेरिकेच्या विदेश खात्यान भारताच्या सहकार्यान संसारीक आतंकवादा आड वावुरपाची वचनबद्धताय परत उक्तायल्या. पत्रकार परिषदेत अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते टॅमी ब्रूस हांणी सांगले की हल्ल्याक जापसालदार आशिल्ल्यांक जापसालदार धरपाच्या भारताच्या यत्नाक अमेरिकेन सातत्यान तेको दिला. हनुमान जयंती निमतान फाल्यां कोलकाता शारांत अस्तंत बंगाल विधानसभेतले विरोधी पक्ष फुडारी शुभेंदू अधिकारी हांकां रॅली काडपाची कोलकाता उच्च न्यायालयान परवानगी दिल्या. पूण न्यायमुर्ती तीर्थंकर घोष हांच्या एकल न्यायाधीश खंडपीठान उत्तर कोलकात्यातल्या एका मार्गाचेर नियोजीत केल्या आनी भगवान हनुमानाच्या देवळांत सोपी ह्या रॅली खातीर जायत्यो अटी घाल्यात. डेटा संरक्षणाचे नवे नेम चालीक लायले उपरांत वेगवेगळ्या कायद्या खाला उक्ती जावपी वैयक्तीक माहिती आरटीआय कायद्या खाला उक्ती करतले अशें केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव हांणी सांगलां. सोशल मीडिया प्लॅटफॉर्माचेर काँग्रेसीचे फुडारी जयराम रमेश हांकां जाप दितना वैष्णव हांणी सांगले की हे दुरुस्तीवरवी वैयक्तीक माहिती उक्ती करपाचेर मर्यादा येवची ना, पूण व्यक्तीच्या गोपनियतेचे अधिकार घटमूट करपाचे आनी कायद्याचो संभाव्य गैरवापर रोखपाचो हाचो हेतू आसा. स्लोवाकियाच्या मित्रा हांगाच्या कॉन्स्टंटीन द फिलॉसॉफर युनिव्हर्सिटीन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांकां भौशीक सेवा, सामाजिक न्याय आनी शिक्षण आनी बायलां सशक्तीकरणाच्या तिच्या विशिष्ट कारकिर्दीची वळख म्हणून मानाची डॉक्टरेट डॉ HC पदवी प्रदान केली. राष्ट्रपती मुर्मू हांणी आपल्या उलोवपांत शिक्षणाच्या परिवर्तनकारी शक्तीचेर भर दिलो. ही मानद पदवी शिक्षण, विज्ञान, संस्कृताय आनी संवसारीक समजुतीचे म्हत्वाचे योगदान दिल्ल्या व्यक्तींक दितात. द्विपक्षीय संबंध घटमूट करपा खातीर ही भेट एक म्हत्वाचें पावल आसा अशें स्लोवाकियाचे अध्यक्ष पीटर पेलिग्रिनी हांणी म्हळां. स्लोवाकियाच्या भेटीर आशिल्ली राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी अनिश्चिततायेच्या संवसारांत भारत प्रगतीची एक चमकदार देख अशें म्हळें. काल ब्रातिस्लावा हांगा परराष्ट्र मंत्रालयान आयोजित केल्ल्या स्लोवाकिया इंडिया बिझनस फोरमांत उलयतना तांणी हें विधान केलें. तांणी स्लोवाकियाच्या वेवसायिकांक मेक इन इंडिया कार्यावळीत वांटो घेवपाक आमंत्रीत केलां. XR क्रिएटर हॅकथॉन सर्तीचे जैतिवंत जाहीर जाल्यात. वट्ट 5 पंगड विजेते म्हणून घोषित केल्यात. तातूंतल्यान वेगवेगळ्या शारां आनी संघटनांचे विद्यार्थी, वेवसायीक आनी उद्देजक आसात. हे क्रिएट इन इंडिया चॅलेंज CIC सीझन 1 हॅकथॉन आशिल्लो, जो व्हिव्स लॅब्साच्या सहकार्यान माहिती आनी प्रसारण मंत्रालयान आयोजित केल्ल्या संवसारीक ऑडी व्हिज्युअल आनी मनरिजवण शिखर सभेचो एक भाग म्हणून सुरू केल्लो. भारत सरकार फुडल्या म्हयन्यासावन मुंबयत प्रसार माध्यमां आनी मनरिजवण क्षेत्रा खातीर एक मैलाचो फातर थारपी पयली संवसारीक श्राव्य दृश्य आनी मनरिजवण शिखर परिशद व्हिव्स घडोवन हाडटा. ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणीच्या पणजी केंद्रावेळान ऐकतात.
भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयान संसारिक ऑडिओ व्हिज्युअल आणि मनरिजवण शिखर परिषद म्हणजे वेव्स 2025 आयोजित केल्या. अॅनिमेशन, गेमिंग, स्पोर्ट्स, कॉमिक्स, फिल्म मेकिंग अशा साबार आव्हानांनी तुमच्या प्रतिभेचे प्रदर्शन करण्याची संध साधपाक क्रिएट इन इंडिया चॅलेंज वरवी या उपक्रमात वाटेकार जाऊ येता. अधिक माहिती खातीर www.wavesindia.org या संकेतस्थळाक मुजरत भेट दियात.
आकाशवाणी पणजी, आता मुखावेल खबरो. आयपीएल टी ट्वेंटी क्रिकेटात दिल्ली कॅपिटल्सान काल रात्री बंगळुरूतल्या एमआय चिन्नस्वामी स्टेडियमाचेर रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू म्हळ्यार आरसीबीक 6 विकेटींनी हारायले. 164 धावण्याचं लक्ष गाठताना दिल्ली कॅपिटल्सान 17.5 षटकात 4 बाद 169 धावण्यो केल्यो. दिल्ली खातीर यष्टीरक्षक फलंदाज केएल राहुलान फक्त 53 बॉलांनी नाबाद 93 धावण्यो केल्यो. तशेंच ट्रिस्टन स्टप्सान 23 चेंडूत 38 धावण्याचे योगदान दिले. ताच्या आदी पहिली फलंदाजी करून रॉयल चॅलेंजर्सान निर्धारित 20 षटकात 7 बाद 163 धावण्यो केल्यो. आज चेन्नय सुपर किंग्साचो कोलकाता नायट रायडर्सा आड सांजवेळा 7:30 खेळ जातलो. बॅडमिंटनात आज चीनातल्या निंगबो हांगा जावपी आशिया चॅम्पियनशिपातल्या मिश्र दुहेरीच्या क्वार्टर फायनलीत भारताचो ध्रुव कपिला आनी तनिशा क्रास्टो हाँगकाँगाच्या तांग चुन मॅन आनी त्से यिंग सुयेत हांच्या मदीं खेळ जातलो. भारतीय जोडयेन चिनी तायपेचो हांग वेई ए आनी निकोल गोंझालेस चान हाका हारोवन निमण्या 8 प्रवेश केला. तिरंदाजीत धीरज बोम्मादेवरा, अतनुदास आनी तरुणदीप राय हाचो भारतीय दादल्यांचो रिकर्व पंगड अमेरिकेतल्या फ्लोरिडा हांगा जाल्ल्या तिरंदाजी विश्वचषक स्टेज 1च्या फायनलीत पावला. काल राती उपांत्य फेरीत ह्या त्रिकुटान स्पेनाचो 6-2 असो पराभव केलो. आयतारा सांजवेळा फायनलीत तांचो खेळ चीना आड जातलो. हाचे आदी भारतीय पंगडान क्वार्टर फायनलीत इंडोनेशियाचेर 6-2 अशे जैत जोडला. काल देशाच्या वायव्य आणि मध्य वाठारांनी तुरळक ते विखुरलेल्या पावसासहित गडगड वीज आणि नेटाच्या वाऱ्याची आज लेगीत अशीच परिस्थिती चालू उरतली असे भारतीय हवामान खात्यानं सांगला. भारतीय हवामान खात्याच्या म्हणण्याप्रमाणे जम्मू काश्मीर, लडाख, गिलगित, बल्तिस्तान, मुझफ्फराबाद, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड या वाठारांनी आज गडगड वादळ विजांचो कडकडाट आणि नेटाच्या वाऱ्यासहित हलको ते मध्यम प्रमाणात पाऊस पडपाची शक्यता असा. केरळ, माहे, दर्यादेग आंध्र प्रदेश, यानम आणि तेलंगणाच्या काही वाठारांनी गडगड आणि खर वारे येऊपाचा अदमास हवामान खात्यानं उक्तायला. तेव्हा अरुणाचल प्रदेश, तमिळनाडू, पुडुचेरी, कराईकल आणि कर्नाटकात विजेच्या कडकडाटाच्या काही घडणुको अपेक्षित असतात. फुडल्या काही दिसात तापमान 3-5 डिग्री सेल्सियस उणे जातले आणि उपरांत फुडल्या 4 दिसांनी लवलव 2-4 डिग्री सेल्सियस वाढटले असे हवामान खात्यानं सांगला. सार्वत्रिक भलायकी जतनाय घेवपाच्या दिकेन व्हड पांवड्यार ओडिशा आयज आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य येवजण 1 कोटी भलायकी विमो येवजण सुरू करतली. केंद्रीय भलायकी मंत्री जेपी नड्डा आयज दनपारा कटकात जावपी कार्यावळीत ह्या येवजणेचे अनावरण करतले. ह्या लॉन्चिंगाक लागून आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य येवजण चालीक लावपी देशातले 34वे राज्य ओडिशा जातले. 9 जुलैपर्यंत 90 दिसांचो विराम सोपतकच अमेरिकेकडेन कबलात करूंक नाशिल्ल्या देशांचेर परस्पर शुल्क परतून लादतले असे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हांणी सांगला. मंत्रिमंडळ बसके उपरांत ट्रम्प हांणी म्हळें की दोनूय पक्षां खातीर बरी कबलात करपाक मेळना जाल्यार आमी परस्पर परतून दरवाडीचेर वतले. अमेरिकन वस्तूंचेर प्रतिकारात्मक शुल्क लागूंक नाशिल्ल्या सगळ्या वेपारी भागीदार देशांतल्यान आयातीचेर शुल्कात विराम दिवपाची घोषणा राष्ट्राध्यक्ष ट्रम्प हांणी केल्ली. हातूंत ट्रम्प प्रशासनाकडेन खंयच्याच प्रकारच्या कबलातीचेर वाटाघाटी करपाक सुमार तयार जाल्ल्या 75 देशांचो आसपाव आसा. भारत अमेरिकेकडेन द्विपक्षीय वेपार करपाक वाटाघाटी करता. तेलंगणा राज्य सरकारान भौशीक क्षेत्रातले प्रस्न सोडपा खातीर एआय रायझिंग ग्रँड चॅलेंज सुरू केला. राज्याचे मुख्यमंत्री ए रेवंत रेड्डी हांणी वेगवेगळ्या सरकारी खात्याकडल्यान आणि भागीदारी संघटनांकडल्यान उच्च दर्जाचे डेटा सेट एकठांय करून 1 कोटी डेटा विनिमय म्हणून काम करपाच्या उपक्रमाचे उक्तावण केला. एका अधिकृत प्रेस विज्ञापित म्हणला की हो प्लॅटफॉर्म वास्तव परिस्थितीत एआय उपाय तयार करपाक, चाचणी करपाक आणि स्केल करपाक आधार दितलो. आणि आता खबरो सोपोवचे पयली परतून एक फावट काय मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशाक भेट दितले. मोदी सरकार पुऱ्या ताकदीन ड्रग्स कार्टेल नष्ट करता असे केंद्र गृहमंत्री अमित शहा हांणी म्हळा. 26/11 मुंबईच्या आतंकवादी हल्ल्याचो मास्टरमाइंड तहवर हुसेन राणाक भारतात हाडलो. स्लोवाकियात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांका मानाची डॉक्टरेट पदवी प्रदान केल्या. आयपीएल टी ट्वेंटी क्रिकेटात दिल्ली कॅपिटल्सान काल राती रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचो 6 विकेटींनी हार घाली. आणि इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आमचे मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकूंक मेळटले सांजेच्या 6:30 नमस्कार.